श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 29वा श्लोक आपण पाहणार आहोत. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. ह्याच्यात त्यांनी काय महत्त्वाची गोष्ट सांगितली, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. राघवाचं ब्रीदच आहे, मुळे पतितं पावन करणं त्याचं आश्वासनच आहे सगळं, की ह्यासाठीच त्यांचा जन्म आहे. हे अवतारी पुरुष जे जन्म घेतात म्हणजे भगवंतच त्या रूपाने जो अवनी तलावर येतो त्याला कारण हेच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय, या तीन गोष्टीसाठी ते येतात. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे राघवाचे पदी त्याच्या चरणामध्ये त्याचं ब्रीदच असं आहे. काय आहे ब्रीद? बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. हे त्यांची प्रतिज्ञाच आहे भगवंताची अशी, की भक्ताचे रिपू त्यांच्या शिरावर शस्त्राचा वार करायचा. आता वास्तविक भक्ताला शत्रू असावेत का? पण असतात, किंबहुना असतातच. त्याचं कारण सगळ्या संतांच्या बाबतीत आपण असं पाहतो की त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्यांनी कुणाशी शत्रुत्व केलं होतं खरं म्हणजे. तसं नसतानासुद्धा अनेक शत्रू निर्माण झाले आणि त्यांनी त्यांचा अनन्वित छळ केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत बघा, तुकोबांच्या बाबतीत बघा. असे जर आपण पाहिले तर का छळ? तर त्यांचं जे जीवन असतं ते भगवंताला वाहिलेलं असतं आणि सामान्य माणसाचं जीवन जे असतं ते संसाराला, मान प्रतिष्ठा मोठेपणा ह्याला वाहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा, देहाशी ते बद्ध असतात आणि भक्त जे असतात ते देहाकडून सुटून भगवंताच्या चरणी पक्के दृढ बसलेले असतात. तिथं त्यांचा निर्धार असतो की हेच याथी, हेच एक बरोबर आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. त्यामुळे ते संसारात असताना देखील संसारात ते बद्ध होत नाहीत, तर ते भगवंताच्या चरणाशी स्थिर होतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना त्यांचं हे जे वर्तन आहे हे वेगळंच काहीतरी असं वाटतं, किंबहुना असे जे मोठे भक्त झाले ते वेडे आहेत असं त्यांच्या घरातल्या माणसांपासूनसुद्धा म्हटलं गेलं. त्यांना वेड होतं भगवंताचं आणि ह्यांना वेड आहे संसाराचं, देहाचं. तेव्हा देहाच्या भूती म्हणजे देहाला सेंटर करून वागणाऱ्या माणसाला भक्ताचं वागणं आवडणार कसं? पण नुसतंच आवडत नाही एवढं नाही, त्याला खाली कसं आणता येईल? कारण हळूहळू त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागतं. काही लोकांच्या सत्वगुणी मंडळी जे असतात त्यांना हळूहळू अशा भक्तांचं आचार विचार जे असतात, त्यांचं बोलणं आहे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे असं जे त्यांचं वर्तन आहे हे काही मंडळींच्या लक्षात येतं, त्यामुळे ते त्यांचे भक्त व्हायला लागतात. तर त्यांच्याकडे लोकांचा ओढा होतो आहे असं वाटायला लागलं की शत्रू जास्त वाढायला लागतात, कारण स्पर्धा असते त्या ठिकाणी. भक्त कधी कुणाबरोबर स्पर्धा करत नाही, तर त्याला माहिती आहे स्पर्धा करायला मी वेगळा नाहीच आहे, मी भगवंताशी एकरूप आहे. तर स्पर्धा कुणाशी करायची? महत्त्वाकांक्षा हा शब्द भक्ताच्या जीवनात नसतो. कसली महत्त्वाकांक्षा बाळगायची? मिठाने जसं सागरात पाण्यामध्ये लीन होऊन जावं तसं आपण त्या राघवाच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन जायचं आहे. त्यात वेगळेपणा काय? कुणाशी स्पर्धा करणार? त्यामुळे त्याला शत्रू नसतात, म्हणजे तो मानत नाही कुणी शत्रू आहे माझा म्हणून. पण त्याचे जे शत्रुत्व करणारे आहेत ते मात्र भक्ताला शत्रू समजतात आणि त्याला नाना प्रकारचा व्याप करतात. पण इथेही गंमत अशी लक्षात घेण्याजोगी आहे की काही काळ भक्ताला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तो जर भक्त आहे तर भगवंतकाने उभा राहायला त्याच्या भक्तपणाची कसोटी व्हायला पाहिजे ना, तो खराच भक्त आहे का नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणून त्यांचं आणखीन महत्त्व लोकांच्या लक्षात आलं, ते पुन्हा तरुण वर आले तेव्हा. त्यामुळे अशा कसोट्यामुळे त्या भक्ताचं भक्त पण कसोटीला लागतं आणि लोकांच्या लक्षात यायला लागतं की नाही ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे, आपल्यासारखी नाही. त्यामुळे त्या गोष्टी देखील भक्ताच्या जीवनात आवश्यकच आहेत असं काही वेळा लक्षात येतं. म्हणून तेही काम भगवंतच करत असतो. जसं कुंभाराचं म्हटलं आहे ना, हात आधाराचा हात वरून मारे धपाटा, तसं संकटही आणतात आणि संकट दूर करायचं काम हे भगवंतच करतात ही खात्री भगवंत भक्ताला असते. त्यामुळे तो शांत असतो. तो किती कोणी त्रास दिला, किती त्यांच्यापुढे आपत्ती आणल्या, तरी तो त्यांनी हडबडत नाही, तो भिऊन जात नाही, तो शांतपणे सगळ्या गोष्टी भगवंतावर सोपवतो. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, भक्ताचा रिपू जो शत्रू आहे त्याच्या शिवरावर या राघवाची कांबी वाजते. त्याचा शस्त्रप्रहार जो व्हायचा तो त्या भक्ताच्या शत्रूवर होतो. जे काही काळाने लक्षात येतं की या भक्ताची सर्व तऱ्हेनं त्रास देणारे, भक्ताला त्रास देणारी मंडळी आहेत, ती शेवटी त्या भक्ताला शरण येतात. त्यांना जेव्हा त्यांचं महत्त्व कळतं त्यावेळेला. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण करतं? एक भगवंतच अदृश्य राहून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्याच लीला सगळ्या चालू असतात. हे ज्याला नीट कळलेलं असतं तो कोणत्याही गोष्टीनं भीत नाही, खचत नाही किंवा आपली भक्ती सोडत नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, कुणी जर मला असं म्हटलं 1 लाख रुपये देतो, ज्ञानेश्वरी सांगायची बंद करा, तुम्ही त्यांना सांगेन तुमचे 1 लाख रुपये तुम्हाला लखलाभ होत, माझी ज्ञानेश्वरी चालणार. तसं तुकोबांना जर म्हटलं असतं, समर्थांना जर म्हटलं असतं, तुम्ही रामाचं नाव घेऊ नका, आम्ही तुम्हाला एवढं एवढं काय ते देतो, ते म्हणतील ते सगळं तुमचं तुम्हाला लखलाभ हो. शिवाजी महाराजांनी जे काय समर्थांच्या जोडीत टाकलं ते समर्थांनी त्या क्षणाला परत केलं, ते त्यांना माहिती होते सगळं जे आहे असत आहे, भ्रांतिमय आहे, एकच राम सत आहे तोच पक्का धरायचा आहे. ह्या परीच्यापर्यंत पायरीपर्यंत मात्र तो भक्त जावा लागतो. ह्याचा अर्थ तो खरा भक्त व्हावा लागतो. आपण ज्याला भक्त म्हणतो किंवा आपण जी काही भक्ती करतो ती या कसारा उतरणारी नसते. आपण थातुरमातुर भक्ती करत असतो, ती खरी भक्ती नव्हे. म्हणून इथं ते म्हणत आहेत, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे. आता भक्त रिपूच्या शिरी जर का शस्त्र धारण करायचं असेल तर ते काय रे मारू का तुला आता असं म्हणणार का? बळे शत्रूवर ते तुटून पडायचं असलं म्हणजे तिथं क्रोध पाहिजे, बळ पाहिजे. त्यामुळे त्या भक्ताच्या रिपूला जर का आपल्याला नष्ट करायचं असेल, नामशेष करायचं असेल, तर ते बळानंच केलं पाहिजे. म्हणजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. आणखी काय केलं राघवाने? पुरी वाहिली सर्व जेणे विमाने. सबंध अयोध्या नगरी रामचंद्राने आपल्याबरोबर वैकुंठाला नेली असं आपण वाचतो. याचाच अर्थ असा की रामचंद्रांच्यावर सर्व प्रजेचं इतकं प्रेम होतं, इतकी भक्ती होती की त्यांच्या विना राहणं हे अशक्यप्राय वाटत होतं. आणि ह्याचाही थोडा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की सर्वांचा उद्धार झाला का? एका जणात उद्धार होत नाही. जसं सद्गुरू भेटले आणि ते म्हणाले आता काळजी करू नकोस, तो त्या मार्गाला लागला असं आपण समजायचं. जसं रामचंद्रांवरच्या विश्वासाने सगळी अयोध्यापुरी ही त्याची भक्त झाली आणि हळूहळू उद्धाराच्या मार्गाला लागली. आता जो जसा अभ्यास करेल, जशी साधना करेल, त्याप्रमाणे कमी जास्त वेळात त्याचा उद्धार होणार, पण त्या मार्गाला लागला असं म्हणता येतं. तसं या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, विमानात घालून सगळ्यांना वैकुंठाला नेलं. ह्याचा अर्थ वैकुंठाला जाण्यासाठी काय करायला पाहिजे हा मार्ग दाखवला आणि त्याप्रमाणे ती मंडळी त्या मार्गाला लावली. कारण रामराज्य प्रसिद्ध आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे काय होतं त्या काळामध्ये, वाल्मिकी रामायणात आहे, सर्व रामायणात आहे. म्हणून आपल्यालाच कडे सुद्धा नेहमी रामराज्य असा शब्द वापरला जातो की ज्या राज्यामध्ये अतिशय सर्व तऱ्हेनं सुख संतोष आनंद होता, भक्ती होती. अशा तऱ्हेचं रामराज्य होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे पुढे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, म्हणून हा राम जो आहे त्याला दासाचा अभिमान आहे आणि म्हणून तो आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, सदैव त्याच्या पाठीशी असतो. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.